साठी सांगण्यात आलेलं आहे, किंवा संकीर्तन यज्ञ आहे तो यज्ञ सांगण्यात आलेला आहे. आणि म्हणून कलियुगासाठी जर कोणता यज्ञ असेल तर तो हाच यज्ञ आहे की नाम संकीर्तनाचा यज्ञ. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अंबरीश महाराजांच्या कालावधीमध्ये वशिष्ठ मुनी, आसित मुनी, गौतमांच्या सारखे महर्षी एक श्रेष्ठ ब्राह्मण होते आणि त्या ब्राह्मणांच्याकडून तो यज्ञविधी केला जायचा. आणि कलियुगामध्ये खरोखर याज्ञिक ब्राह्मणांचा तुटोडा आहे असे या भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी काय वर्णन केले पहा, कलियुगामध्ये असे याज्ञिक ब्राह्मण औषधालाही सापडणार नाहीत. आणि कलियुगातील याज्ञिक ब्राह्मणांचा तुटोडा असल्यामुळे अशक्य असे यज्ञ करून त्यात संपत्तीची राख करण्याऐवजी बुद्धिमान मनुष्याने संकीर्तन यज्ञ करणे गरजेचं आहे. आणि जर संकीर्तन यज्ञ आपण करू तर प्रभुपाद सांगतायत की सर्व गोष्टी आपल्याला आपोआप उपलब्ध होतील. म्हणजे या ठिकाणी हरिनामावरती फार सुंदर असा जोर दिलेला आहे ह्या खास करून तात्पर्यामध्ये. आणि जेव्हा आपण काही कार्य करतो एक गोष्ट खूप महत्वाची आहे की जर त्या कार्याला आशीर्वाद असेल, जर त्या कार्यामध्ये कोणाची तरी विशेष कृपा असेल तर निश्चित ते कार्य सिद्धीला जातं. एक फार सुंदर कथा येते, ही अशी एक लहान मुलांना सांगण्यासारखी छोटी कथा आहे पण त्याच्यातला सार हा खूप महत्त्वाचा आहे. एकदा एक गाय ही जंगलामध्ये चरत चरत चाललेली असते आणि अचानक गायीचं लक्ष एका वाघाकडे जातं, जो वाघ टक लावून या गायीकडे बघत असतो. आणि जेव्हा गाय त्या वाघाकडे बघते तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी गाय जोरजोराने पळू लागते. आणि वाघ देखील की मला आता खाद्य मिळालेलं आहे म्हणून वाघ देखील तो गायीच्या मागे पळू लागतो. आणि गाय बिचारी इतक्या जोराने पळत असते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, आता कुठे आणि कसा जीव वाचवायचा हे गाय शोधत असते. आणि अचानक गायीला थोडासा एक छोटासा डोंगर पार केल्यानंतर समोर अशी एक दलदल दिसते, पाणी पण आहे, चिखल पण आहे, असं एक ठिकाण दिसतं. आणि त्या दलदलीमध्ये गाय उडी मारते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. आणि मागं पाहते तर वाघ देखील आलेला असतो मागोमाग. अर्थात तो तलाव फार मोठा असतो ज्यामध्ये चिखल पाणी असं भरलेलं आहे. आणि गायीसोबत वाघ देखील गायीला पकडण्यासाठी त्या दलदलीच्या तलावामध्ये उडी मारतो. पण त्या तलावामध्ये चिखल इतका असतो, पाणी कमी असतं चिखल जास्ती असतं, त्यामुळे गाय आणि वाघामध्ये बरंच अंतर असतं. तो वाघ त्या चिखलामुळे गायीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि गाय मागे वळून पाहते तर वाघ अंतर बरंच असतं. आणि वाघ मोठमोठ्याने म्हणत असतो की तू माझ्यापासून वाचशील कशी, मी या जंगलाचा राजा आहे आणि मी तुला आता खाणारच. पण गायीला पूर्ण खात्री असते कारण चिखल असल्यामुळे त्या चिखलातून वाघ बाहेर पडू शकत नव्हता. आणि म्हणून ती गाय म्हणते त्या वाघाला की अरे तू स्वतःला जंगलाचा राजा समजतोस, जंगलाचा मालक समजतोस, पण तू यातून वाचू शकशील का? वाघ म्हणतोय निश्चित मी जंगलाचा राजा आहे, मी वाचू शकेन, पण तुला कोण वाचवणार? गाय म्हणते मला माझा मालक वाचवेल. आणि होतं तसंच. वाघाला आश्चर्य वाटतं की गायीचा मालक गायीला आता कसं वाचवेल, कारण गायी ह्या चिखलामध्ये गाय पडलेली आहे तीही मरून जाईल असा वाघाचा विचार असतो. पण गाय म्हणते थोड्याच वेळामध्ये थांब, बघ माझा मालक मला कसा वाचवतो. आणि होतं काय की गोठ्यामध्ये गाय न दिसल्यामुळे मालक शोधत 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 जंगलामध्ये आलेला असतो. पाहतो तर काय की ह्या दलदलीच्या तलावामध्ये गाय अडकलेली आहे आणि गायीच्या मागे अनेक अंतरावरती, बऱ्याच अंतरावरती वाघ देखील त्या चिखलामध्ये सापडलेला आहे. गायीचा मालक येतो गुराखी, आपल्या गायीला त्या चिखलातून बाहेर काढतो आणि घेऊन जातो आणि पुन्हा त्याला स्वच्छ धुवून आपल्या गोठ्यामध्ये बांधतो. आणि चिखलाच्या बाहेर आल्यानंतर गाय त्या वाघाकडे वळून म्हणते तुला कळलं का, मी म्हटलं होतं माझा मालक मला वाचवेल, पण तू स्वतःला जंगलाचा मालक समजत होतास म्हणून तुला कोणीही वाचवू शकलं नाही. सिद्धांत सरस्वती ठाकूर एक सुंदर दृष्टांत देतात. गाय म्हणजे आत्मा, एक त्याला दृष्टांत असा दिलेला आहे. आणि वाघ जो आहे, या वाघाचं रूपांतर देखील, वाघाचं वर्णन असं केलेलं आहे की एक बहिरंगा शक्ती, मायाशक्ती, अभिमानी व्यक्ती. आणि जो गायीचा मालक आहे, गुराखी आहे, याचं वर्णन आध्यात्मिक गुरूंशी केलेलं आहे आणि दलदलीचं वर्णन भौतिक जगाशी केलेलं आहे. म्हणून ह्या भौतिक जगामध्ये जो व्यक्ती पडलेला आहे आणि तो जर स्वतःला अभिमानी अहंकारी जर समजत असेल तर त्याची अवस्था वाघासारखी होणार. पण त्याची जर अवस्था गायीसारखी असेल तर निश्चित आध्यात्मिक गुरु येऊन त्याला त्या दलदलीतून बाहेर काढणार. म्हणून हे वर्णन कसं केलेलं आहे या ठिकाणी की ओम अज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं मेन तस्मै श्री गुरवे नमः. की एकमेव गुरुदेव हे असे आहेत की त्या अंधकारातून जीवाला बाहेर काढू शकतात. आणि म्हणून आजचा हा जो संदर्भ या ठिकाणी आपण पाहणार आहोत की श्रील प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये जो एक सुंदर मार्ग आपल्या सर्वांना सांगितलेला आहे, नाम संकीर्तन यज्ञाचा मार्ग, तो केवळ आपल्याला गुरूंच्या कृपेनीच प्राप्त होऊ शकतो. जरी आपल्याला वाटत असेल की नाम संकीर्तन सोपं आहे आणि आपण लगेच करू आणि आपला लगेच उद्धार होईल, पण भक्तिविनोद ठाकूरांनी चैतन्य शिक्षाष्टकमाचा तिसरा जो श्लोक आहे, तृणादपी सुनिचेन तरोरिव सहिष्णुना अमानेन मानदेन कीर्तनीय सदाहरी, या तिसऱ्या श्लोकावरती भक्तिविनोद ठाकूरांनी फार सुंदर तात्पर्य दिलेलं आहे. आणि ते म्हणतात की खरोखर जर या नाम संकीर्तनाने किंवा हरिनामाने जर भगवत धाम गाठायचं असेल तर काय करावं लागेल, आपण त्याची चर्चा करूया. फार सुंदर भजन हे भक्तिविनोद ठाकूरांनी लिहिलेलं आहे, बंगाली भाषेमध्ये लिहिलेलं आहे, पण चैतन्य शिक्षाष्टकमाच्या तिसऱ्या श्लोकावर त्यांनी हे लिहिलेलं आहे. तर भक्तिविनोद ठाकूर या ठिकाणी म्हणतायत, श्रीकृष्ण कीर्तन यदि मानस तोहार परमयत नेताही लाभ अधिकार. भक्तिविनोद ठाकूर म्हणतायत, श्री कृष्ण कीर्तन यदि मानस तोहार, तुझी इच्छा आहे की तुझ्या जीवनाचं ध्येय आहे काय करणं, कृष्ण कीर्तन करणं, पण तुला काळजी काय लागेल, परमयतनेताही लाभ अधिकार, तुला जर तो लाभ प्राप्त करायचा असेल कृष्ण कीर्तनाचा तर तुला जीवनामध्ये काळजी घ्यावी लागेल. आता काय काळजी घ्यावी लागेल ते सांगतायत, वृक्ष समक्षमा गुण करीबे साधन प्रतिहिंसा त्याजी अन्य कराबी पालन. काय काळजी घ्यावी लागेल तुला, वृक्ष समक्षमा गुण करबे साधन. आणि तुला खरोखर जर कृष्ण कीर्तनामध्ये तुझ्या जीवनाचं परिपूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर वृक्षासारखं तुला सहनशील व्हावं लागेल. वृक्ष सम क्षमा गुण, जो वृक्षामध्ये क्षमाशीलतेचा गुण आहे तो हृदयामध्ये अंगीकारावं लागेल. आणि आपण पाहतो की खरोखर भक्तांच्या ज्या काही 26 गुणांचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये हा एक गुण आहे, क्षमाशीलता, की आपण खरोखर इतरांना क्षमा करायला तयार आहोत का. कारण 26 गुण हे जोपर्यंत हृदयामध्ये भरत नाहीत तोपर्यंत तो परिपूर्ण भक्त होत नाहीये. आणि या ठिकाणी भक्तिविनोद ठाकूर काय म्हणतात, वृक्ष समक्षमा गुण करीवे साधन, की वृक्षासारखा जो काही क्षमाशीलतेचा जो गुण आहे, सहनशीलतेचा जो गुण आहे, तो तुला अंगीकारणं गरजेचं आहे. पुढे म्हणतायत, जीवन निर्वाहे अन्य उद्वेगना दिबे पर उपकार निज सुख पसारिबे. जीवन निर्वाहे अन्य उद्वेग ना करीबे, तुझ्या जीवनाचा निर्वाह करत असताना दुसऱ्यांना उद्वेग होईल असं वागू नकोस. भक्तिविनोद ठाकूर या ठिकाणी सांगतायत, पर उपकार निज सुख पसारिबे, की दुसऱ्यांना त्रास होईल असं वागू नकोस, पण दुसऱ्यांना आनंद कसा मिळेल या पद्धतीने तुझं जीवन ठेव. आणि म्हणून तू नेहमी स्वतःचं दुःख विसर, स्वतःचं सुख विसर, पण दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न कर. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, हा इलो सर्व गुणे गुणी महाशय, प्रतिष्ठार छाडी कर आमनी हृदय. ते म्हणतात पहा, हा इलो सर्व गुणे गुणी महाशय. कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की माझ्यामध्ये फार चांगले आता गुण आलेले आहेत, मी गुणसंपन्न झालेलो आहे, शास्त्राध्ययन छान झालेलं आहे माझं, अनेक वर्षापासून मी आहे, बरेच श्लोक मला पाठ झालेले आहेत, म्हणजे भरपूर माझा अभ्यास छान झालेला आहे. भक्तिनाथ ठाकूर काय म्हणतात, हा इलो सर्व गुणे गुणी महाशय, की जरी तू सर्व गुण संपन्न असशील आणि इतरांच्याकडून आदरणीय असशील, हे दोन्ही गुण आपण पाहतो ना आपल्या जीवनामध्ये, की जरी आपण सर्व गुण संपन्न असू आणि आदरणीय असू, पण भक्तिविनोद ठाकूर काय म्हणतात, प्रतिष्ठार छाडी कर आमनी हृदय, की भलेही तुझ्यामध्ये चांगले गुण असतील, दुसऱ्यांच्या द्वारा तू आदरणीय असशील, पण अभिमान आणि दंभ हृदयातून सोडून दे. पुढे म्हणतात, कृष्ण अधिष्ठान सर्व जीवे जानी सदा, कर सन्मान सबे आदरे सर्वदा. की कृष्ण अधिष्ठान, कृष्ण हे प्रत्येकांच्या हृदयामध्ये, आणि म्हणून तू जीवनामध्ये श्रीकृष्णांना अधिष्ठान ठेव आणि सर्वांच्याकडे पाहताना आदराने बघ. कर सन्मान सबे आदरे सर्वदा, की नेहमी सर्वांना तू आदर देण्याचा प्रयत्न कर. आणि मग पुढे म्हणतात की जर खरोखर हरिनामामध्ये रुची आणायची असेल तर मग काय केलं पाहिजे, दैन्य दया अन्यमान प्रतिष्ठार वर्जन, चारी गुणे गुणी हय करह कीर्तन. व्यक्ती तोच कीर्तन करू शकतो, कोण, दैन्य दया अन्यमानी प्रतिष्ठा वर्जन. चार गुण या ठिकाणी भक्तिविनोद ठाकूर सांगतात, दैन्य नम्रता, दया करुणा, त्यानंतर इतरांना सन्मान देणं आणि कधीही अभिमान न बाळगणं. पहा किती सुंदर श्लोक आहे, दैन्य दया अन्य माने प्रतिष्ठार वर्जन, चारी गुण गुणी है करह कीर्तन. आणि जर हे चार गुण हृदयामध्ये आले तर निश्चित तू कीर्तन करत राहशील, असं भक्तिविनोद ठाकूर आपल्या मनाला सांगतायत. हा भक्तिविनोद ठाकूरने आपल्या मनाला केलेला उपदेश आहे की नम्रता, करुणा, इतरांना आदर देण्याची भावना आणि स्वतः अभिमान रहित राहणं, हे जर चार गुण हृदयामध्ये आले तर ते म्हणतात चारी गुणे गुणी हय करह कीर्तन, की जर चार गुण हृदयामध्ये आले तर तू हे म्हणा नेहमी कीर्तन करत राहशील. आणि म्हणून भक्तिविनोद ठाकूर शेवटचं कडवं ह्या भजनामध्ये म्हणतायत, भकती विनोद कांडी बले प्रभू पाय, हने अधिकार कबे दिये अमाय. भक्तिविनोद ठाकूर रडत रडत भगवंतांच्या चरणाशी प्रार्थना करतायत, भक्ती विनोद कांडे बले प्रभू पाय, भगवंतांच्या चरणावरती मस्तक ठेवून रडतायत आणि काय म्हणतायत, हने अधिकार कबे दिबे अबाय, की हे भगवंता हा अधिकार मला कधी येईल बरं. कोणता अधिकार आहे तो, त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये सांगितलेला, दैन्य दया अन्यमान्य प्रतिष्ठार वर्जन, चारी गुणे गुणी हय करह कीर्तन, की कीर्तन करण्याचा तो जो अधिकार आहे तो मला कधी मिळेल. आणि अशा पद्धतीने भक्तिविनोद ठाकूर हे सुंदर वर्णन करतायत की आपलं नामस्मरण, आपलं हरिनाम संकीर्तन हे तेव्हाच छान होऊ शकतं, तेव्हाच चांगल्या रीतीने होऊ शकतं जेव्हा आपलं हृदय कसं असतं, दैन्य दया अन्यमान आणि प्रतिष्ठार वर्जन, आणि तेव्हा मग चांगल्या रीतीने आपलं नामकीर्तन किंवा नामजप संकीर्तन यज्ञ हा सगळ्या रीतीने चांगला होऊ शकतो. म्हणून आपल्या आचार्यांनी या सगळ्या गोष्टींच्यावरती खूप जोर दिलेला आहे. आज आपण पाहतो की श्रील प्रभुपादांनी स्वतः चैतन्य महाप्रभूंनी हरिनाम संकीर्तनावरती इतका जोर दिला की आणि बरोबर आहे, कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तनाशिवाय काही नाहीच आहे. कलियुगामध्ये आपल्याला कुठलाही यज्ञ करू शकत नाही, केवळ एकमेव हरिनाम संकीर्तनाचा यज्ञच करू शकतो, पण तो करण्यासाठी हृदय कसं पाहिजे हे भक्तिविनोद ठाकूर सांगतात. जर अशा रीतीने हृदय असेल तर मग निश्चितपणे आपलं हरिनाम संकीर्तन किंवा हरिनाम जप हा चांगला होऊ शकतो. एकदा शिल प्रभुपाद आपल्या काही शिष्यांच्या समवेत बसले होते आणि भक्ती राघव स्वामी महाराजांनी प्रभुपादांना एक प्रश्न विचारला की स्वामीजी तुम्ही एवढं सगळं चांगलं कसं केलं बरं, एवढ्या वृद्धापकाळामध्ये अमेरिकेला आलात, त्यानंतर एवढा मोठा प्रचार केलात, तुम्हाला एवढा त्रास झाला, पण आता आपण पाहतोय तुमचे अनेक हजारो शिष्य आहेत, अनेक मंदिरं झालेली आहेत, प्रचार वाढत चाललेलं आहे, हे सगळं कसं झालं? मग प्रभुपाद काय म्हणाले माहितीये का, हे सगळं होण्याचं एकच कारण होतं की मी माझ्या गुरूंच्या आदेशाचं तंतोतंत पालन करत होतो आणि मला माझ्या गुरूंच्याकडून श्रवण करण्यामध्ये रुची होती. ही दोन उत्तरं प्रभुपाद देतात की मी गुरूंच्या आदेशाचं तंतोतंत पालन करत होतो आणि गुरूंच्याकडून ऐकण्याची मला नेहमी म्हणजे उत्सुकता होती श्रवण करण्याची. आणि आपण पाहतोय शिल प्रभुपादांच्या जीवनामध्ये की इतक्या उच्च स्तराला जाऊन देखील प्रभुपाद नेहमी आपली नम्रताच प्रकट करायचे. स्वतः चैतन्य महाप्रभू चैतन्य भागवतामध्ये सुंदर वर्णन येतं, तपन मिश्रांच्या समोर जो काही चर्चेचा प्रसंग आहे त्यामध्ये चैतन्य महाप्रभू स्वतः सांगतायत, साध्य साधन तत्व येई किछु सकल, हरिनाम संकीर्तने मिलिबे सकल. महाप्रभू देखील म्हणतायत हरिनाम संकीर्तनाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि हरिनाम संकीर्तन आहे कसं बरं की ते म्हणतायत हरिनाम संकीर्तन काय आहे, साध्य आणि साधना एकच आहे, साधना ही तीच आहे आणि साध्यही तेच आहे, बाकी काहीही नाही. आणि पुढे महाप्रभू म्हणतायत चैतन्य भागवतामध्ये वर्णन आहे, आपणे सबारे प्रभू कोरे उपदेश कृष्ण नाम महामंत्र शिणाओ हरिसे, की स्वतः चैतन्य महाप्रभू इतरांना उपदेश देत आहेत. कशा रीतीने उपदेश देत आहेत, आपल्या जीवनामध्ये आचरण करून. आणि काय आचरण करतायत, ते कृष्ण नाम महामंत्र शुणाओ हरिसे, की कृष्ण नाम किंवा कृष्ण महामंत्र जो आहे तो सर्वांना तो ऐकवतायत. आणि वृंदावनदास ठाकूर वर्णन करतायत पुढे, इहा हैते सर्व सिद्धी होईबे सबार, जी व्यक्ती नामसंकीर्तनामध्ये हरिनामामध्ये लागलेली आहे, इहा होईते सर्व सिद्धी होईबे सबार, त्याच्या जीवनामध्ये सगळी सिद्धी प्राप्त होणार आहे. सर्व क्षण बोले येथे विधी नाही आय, की निश्चित आहे सर्व क्षण इथे दुसरी कोणतीही अशी विधी नाही आहे, नाम संकीर्तन कधीही आपण करू शकतो. म्हणजे इतका साधा सोपा जो विधी आहे या कलियुगासाठी दिलेला हा नाम संकीर्तनाचा आहे. आणि म्हणून आपण पाहतो की चैतन्य महाप्रभूंनी त्याच्यावरती इतका जोर दिलेला आहे. मी कालच वाचवत होतो शिल प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतायत की चैतन्य महाप्रभूंनी काही लिखाण केलं नाही, केवळ 8 श्लोकांचं लिखाण केलं. आणि या 8 श्लोकांच्या वरती भक्तिविनोद ठाकूर आणि भक्ती सिद्धांत सुरी ठाकूरांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलेलं आहे त्या 8 श्लोकांच्यावर. आणि महाप्रभूंनी दिलेले जे 8 श्लोक आहेत, हे 8 श्लोक भक्तिविनोद ठाकूर म्हणतायत की हे 8 श्लोक म्हणजेच संपूर्ण शास्त्रांचा सार आहे. चेतो दर्पण मार्जनम पासून आश्लिष्लमा पादरतान पिनष्टुमाम, आपण जर बघितलं तर सगळ्या शास्त्रांचा सार ह्याच्यामध्ये. आणि आपण या ठिकाणी पाहतोय की हा जो म्हणजे भक्तिविनोद ठाकूर खास करून जो तिसरा चैतन्य महाप्रभूंनी दिलेला श्लोक आहे तृणादपी सुनीचेन, त्याच्यावरती खूप जोर देतात. आणि त्यात सिद्धांत सुरी ठाकूरने देखील तात्पर्य दिलेलं आहे, स्वतःची टिप्पणी दिलेली आहे त्याच्यावरती. आणि ते म्हणतायत हरिनाम घेण्यासाठी हा तिसरा श्लोक फार महत्वाचा आहे आणि मग त्याच्या माध्यमातूनच आपली चांगली प्रगती ही होऊ शकते. आणि म्हणून भक्ताच्या जीवनामध्ये नम्रता हा एक फार महत्वाचा गुण आहे. एकदा शिल प्रभुपादांना भेटण्यासाठी काही रिपोर्टर आले होते, त्यामध्ये एक लेडी रिपोर्टर होती, एक माताजी रिपोर्टर होत्या. आणि मग शिष्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली होती, प्रभुपादांसाठी बसायला मोठं आसन केलेलं होतं, रिपोर्टरना बसायला खाली व्यवस्थित सुविधा केलेली होती आणि रिपोर्टर येऊन सगळे बसले होते. आणि मग प्रभुपाद देखील आले, प्रभुपादांनी बघितलं की माझ्यासाठी फार मोठं आसन बनवलेलं आहे बसायला आणि सुंदर सजवलेलं होतं एकदम. पण प्रभुपाद काय केले, प्रभुपाद त्या मोठ्या आसनावर नाही बसले, प्रभुपाद देखील जाऊन खालच्या एका खुर्चीवरतीच सगळ्यांच्या सोबत बसले. आणि मग त्या लेडी रिपोर्टरनी लगेच प्रभुपादांना प्रश्न केला की तुमच्यासाठी एवढं छान आसन बनवलेलं होतं, तुम्ही का नाही बसला त्याच्यावरती? प्रभुपाद म्हणाले, मी जर त्याच्यावर बसलो असतो ना ते तुम्हाला आवडलं नसतं आणि म्हणून मी तुमच्यासोबत खाली बसलेलो आहे. म्हणजे प्रभुपाद काय त्यांची भावना होती पहा, म्हणजे आलेल्या व्यक्तीला ते कसं ओळखायचे आणि मग कुठेही त्यांच्यासोबत राहायचे, त्यांच्यासोबत बसायचे, बोलायची, प्रभुपादांची नम्रता होती. आणि म्हणून प्रभुपादांसारखी जी व्यक्ती आहे इतक्या महान स्तरावर असून देखील किती नम्र होती. आणि तोच प्रसंग आज आपण पाहतो की या नवव्या स्कंधामध्ये चौथ्या अध्यायामध्ये देखील वर्णन करण्यात आलेलं आहे. अंबरीश महाराजांचं जीवन हे तसंच होतं. अंबरीश महाराज महान भगवत भक्त आहेत आणि महान भगवत भक्त आहेतच, पण त्यांच्यामध्ये नम्रता किती ठासून भरलेली आहे. आणि म्हणून हा जो आपण श्लोक म्हणतो, सवई मन कृष्ण पदारविंदयो वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने, हा श्लोक म्हणायला पाठ करायला खूप सोपा आहे, पण आचरण करायला अंबरीश महाराजांचं उदाहरण ऐकावं लागेल आपल्याला. म्हणून अंबरीश महाराजांच्या जीवनावरून आपण काय शिकू शकतो बरं? जसं रामायण म्हटलं तर रामायणातले काही धडे आपण शिकू शकतो, महाभारतातून काही धडे आपण शिकू शकतो, पांडवांच्या जीवनावरून काही धडे शिकू शकतो, द्रौपदीच्या जीवनावरून काही धडे शिकू शकतो, अंबरीश महाराजांच्या जीवनातून आपण काय शिकू शकतो? तर भागवतामध्ये म्हणजे हा जो पूर्ण अध्याय आहे की ह्याच्या आधीचा ह्याच्यानंतरचा येणारा अध्याय, यामध्ये अंबरीश महाराजांचं जे वर्णन आहे त्यामध्ये अंबरीश महाराजांच्या जीवनावरून आपण काय शिकू शकतो, म्हणजे अंबरीश महाराजांनी केलेली साधना, अंबरीश महाराजांनी केलेली तपस्या, मग मधुवनामध्ये त्यांनी जाऊन केलेलं भगवंतांचं चिंतन, घरी आल्यानंतर केलेली साधना, मग एकादशीचं व्रत, आणि एकादशी व्रत सोडताना त्यांनी काय काय केलेलं आहे, मग तिथे दुर्वास मुनी आलेले आहेत, मग दुर्वास मुनी एक अतिथी म्हणून आलेले आहेत. मग या सगळ्या गोष्टीतून काय शिकू शकतो, मी एक सात मुद्दे काढलेले आहेत, आपण त्याच्यावर चर्चा करू थोडक्यात, पटपटपट आपण वाचत जाऊया की अंबरीश महाराजांच्या जीवनावरून आपण काय शिकू शकतो. तर इथं असं आहे, अंबरीश महाराजांच्या जीवनातून पहिली गोष्ट अशी आहे की जसं हा श्लोक आहे ना, सवई मन कृष्ण पदारविंदयो, की आपली सर्व इंद्रिये भगवंताच्या सेवेत कशी लावावीत, अंबरीश महाराजांचं एक आदर्श उदाहरण आहे. दुसरं आहे, अंबरीश महाराज दान देण्यामध्ये देखील दक्ष होते, आणि हे आताच्या श्लोकामध्ये आपण पाहतोय. अंबरीश महाराजांनी यज्ञ करवला आणि गौतम मुनी आहेत, ऋषी आहेत त्या ठिकाणी, किंवा आसित आहेत, देवल आहेत, या सर्वांना प्रचूर मात्रेमध्ये दान दिलेलं आहे. म्हणजे अंबरीश महाराज दान देण्यामध्ये देखील दक्ष होते. म्हणजे पहिलं आहे की त्यांनी आपली सर्व इंद्रिये भगवंताच्या सेवेत लावलेली होती, दुसरं आहे की दान देण्याची वृत्ती हृदयामध्ये होती, तिसरा आहे त्यांच्या जीवनातून काय शिकू शकतो आपण, अंबरीश महाराज नेहमी वरिष्ठांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. आणि कुठं हा प्रसंग येतो बरं, की जेव्हा इंद्रांनी असं वर्णन केलेलं आहे की इंद्रांनी जेव्हा दुर्वास मुनींना पाठवलं की जाऊन बघून या अंबरीश महाराजांचं थोडंसं राज्य कसं चाललंय, आणि मग अंबरीश महाराजांच्या राज्यामध्ये आलेले आहेत, अचानक द्वादशीच्या एकादशीचा प्रसंग, म्हणजे एकादशी पालन ते करत होते आणि मग त्या द्वादशी सोडायची अतिथी म्हणून दुर्वास मुनी आलेले आहेत, आणि मग दुर्वास मुनी स्नानासाठी गेलेले आहेत, पण द्वादशीच्या त्या ठराविक वेळेमध्ये एकादशीचं व्रत सोडायचं असतं, आणि मग तेव्हा अंबरीश महाराज काय करतायत, आपल्या वरिष्ठांच्या समवेत चर्चा करतात. भागवतामध्ये हा प्रसंग आहे की मी काय करू आता, अतिथी जर आलेले आहेत आणि अतिथी देवो भव हा आपला सिद्धांत आहे, अतिथीने खाल्ल्याशिवाय अतिथीने पिल्याशिवाय काहीही घ्यायचं नसतं, मग या परिस्थितीमध्ये मी आता काय करू. आणि म्हणून अंबरीश महाराज वरिष्ठ ब्राह्मणांशी, ऋषींशी, आपल्या मंत्र्यांशी सल्लामसलत करतात, आणि सल्लामसलत करून तो प्रसंग जो आहे जीवनातला, गोंधळलेली स्थिती, त्यातून बाहेर यायचा ते प्रयत्न करतात. आणि मग साधू ऋषीमुनी त्यांना आज्ञा देतात की तुम्ही एक थेंब पाण्याचं घेऊ शकता, पाण्याचा थेंब घेणं म्हणजे असं काही फार मोठा अपराध नाही आहे. आणि मग सगळ्यांच्या अनुमतीने अंबरीश महाराज थोडंसं पाणी ग्रहण करतात एकादशी व्रत सोडण्यासाठी. म्हणून तिसरा महत्वाचा जो गुण आहे अंबरीश महाराजांच्या जीवनातून शिकण्याचा, की जेव्हा जेव्हा गोंधळलेली परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण वरिष्ठ वैष्णवांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला शिकणं गरजेचं आहे. चौथा महत्वाचा मुद्दा आहे किंवा जो अंबरीश महाराजांच्या जीवनामधून आपण शिकू शकतो, की भक्तांना घाबरायची काहीही गरज नाही. भक्तांच्या जीवनामध्ये सुदर्शन हा त्यांचा निश्चित रक्षण करणारा आहे, फक्त विश्वास ठेवणं आवश्यक आहे. आता पहा अंबरीश महाराज जीवनातला तो काय प्रसंग होता की अंबरीश महाराज पाहताय दुर्वास मुनींनी क्रोधानी त्या राक्षसाला बोलावलेलं आहे मला मारण्यासाठी, तरी ते विचलित नाही झाले, शांत राहिले. पण भगवंतांना मात्र भक्ताचं दुःख भगवलं नाही, आणि म्हणून भगवंतांनी सुदर्शन चक्र सोडलं अंबरीशांचं रक्षण करायसाठी. आणि असं वर्णन केलेलं आहे ते सुदर्शन चक्र वैकुंठातून घर 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 असं फिरत जे खाली आलं, पहिल्यांदा त्या राक्षसाचा वध केला आणि ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागलेलं आहे. आणि मग दुर्वासांचा प्रवास सुरू झाला, इंद्र इंद्रापासून ब्रह्म, ब्रह्मापासून शिवजी, शिवजींच्यापासून विष्णू वैकुंठामध्ये, आणि परत कुठं आलेले आहेत, पृथ्वी तलावरती अंबरीशाकडे. म्हणजे एक निश्चित आहे की भक्ताचं कोणत्याही पद्धतीमध्ये भगवंत रक्षण करतातच. हा चौथा महत्वाचा धडा आपण या लीलेमधून शिकू शकतो. चौथा आहे की पाचवं आहे अतिथींची सेवा करणं गरजेचं आहे, इम्पॉर्टन्स ऑफ सर्विंग गेस्ट. कधी कधी असं होतं ना अतिथी आले की कधी कधी आपल्याला मंदिरामध्ये नेहमीच अतिथी येत असतात, आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं अरे किती जण येतात, सारखे सारखे कोण ना कोण येतात, किती त्यांची सेवा करायची. पण मग गृहस्थ असो किंवा ब्रह्मचर्य आश्रम असो, कोणताही आश्रम असो, अतिथी देवभव म्हटलेलंच आहे. म्हणजे अतिथींची सेवा करणं हे गरजेचं आहे. आणि अंबरीश महाराजांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की अतिथींची सेवा करण्यासाठी अंबरीश महाराज कसे तत्पर होते. सहावा महत्वाचा धडा आपण या ठिकाणी शिकू शकतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये मृत्यूला घाबरायचं नाही. आता अंबरीश महाराजांच्या समोर साक्षात मृत्यू उभा होता. अंबरीश महाराजांच्या समोर साक्षात मृत्यू उभा असताना देखील अंबरीश महाराज विचलित नाही झाले, घाबरले नाहीत, ते दृढपणे राहिले, भगवंतांचं चिंतन करत राहिले. आणि त्याचा परिणाम असा झाला की ते त्या मृत्यूवरती विजय प्राप्त करू शकले. आणि पुढे वर्णन केलेलं आहे सर्वात शेवटचा एक की धडा काय आपण घेऊ शकतो अंबरीश महाराजांच्या जीवनावरून, की अंबरीश महाराज आपल्याला हे शिकवत आहेत की आपला खरा आश्रय हा कोठे आहे, फाइंडिंग अवर रियल शेल्टर, की आपला खरा आश्रय हा कुठे आहे. आणि अंबरीश महाराजांनी जीवनामध्ये दाखवून दिलं की आपला खरा आश्रय कुठे आहे, बरं, भगवंतांच्या नामस्मरणामध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये खरा आपला आश्रय हा आहे. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने खऱ्या आश्रयामध्ये लागतो तेव्हा निश्चितपणे आपल्या जीवनातलं जे भय आहे हे भय निघून जातं. जसं एक प्रभुपादांच्या जीवनामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे की प्रभुपादांच्या जीवनामध्ये देखील भय नावाचा प्रकार नव्हताच. आणि समजा आज आपण प्रभुपादांचं जीवन बघू शकतो की जो प्रभुपादांचा 70 वर्षानंतरचा जो प्रवास आहे, जलदूतामधून जाणं, हार्ट अटॅक येणं, तरीही प्रभुपाद घाबरले नाही आहेत, 2 हार्ट अटॅक आले तरी नाही घाबरले, त्यानंतर एक ब्रेन स्ट्रोक आला तरीही प्रभुपाद नाही घाबरले, प्रभुपाद त्यामध्ये दृढपणे राहिले. पण म्हणजे असा हा जो काही निर्भयीपणा प्रभुपादांच्या जीवनामध्ये निश्चितच होता. का? कारण प्रभुपाद महान भक्त आहेत, त्यांचा हरिनामावरती तेवढा विश्वास आहे. आणि म्हणून आपण बघतोय की भक्त या भक्ताला माहिती असतं, महान भक्ताला, की माझा आश्रय कुठे आहे, आणि तो आश्रय सोडायचा प्रयत्न करत नाही. आज आपल्या जीवनामध्ये कधी कधी एक विचलित परिस्थिती का निर्माण होते, कारण आपण आश्रय कुठेतरी घ्यायला विसरतो. जिथे आश्रय घ्यायला पाहिजे तिथे घ्यायला आपण विसरतो, दुसरीकडे कुठेतरी आश्रय घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आज पहा भक्तांच्या जीवनामध्ये कित्येक प्रमाणामध्ये विचलितपणा दिसतोच. म्हणजे भले आपण मंदिरामध्ये येतो, नामस्मरण करतो, भक्तांच्या संघात असतो, पण कधी कधी आपण गोंधळून जातो. का? ह्याचं उत्तर ह्या अध्यायामध्ये आहे इथे, की अंबरीश महाराज समोर मृत्यू दिसताना देखील विचलित झालेले नाही आहेत, कारण दृढ श्रद्धा होती त्यांची, विश्वास होता. आणि म्हणून आपण पाहतो की महान भगवत भक्त म्हणजे प्रभुपादांसारखे जरी आपण उदाहरण बघितलं की हे विचलित झालेले नाही आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि म्हणून भक्तिवंत ठाकूर काय वर्णन करतायत अशा महान भक्तांच्या बद्दल, की महान भक्त कसे आहेत, बरं, आपल्याला शुद्ध करण्यासाठी आपल्याला गंगेत जायची आवश्यकताच नाही. गंगार परश हैले पश्यते पावन, भक्तिवंत ठाकूर म्हणतायत, दर्शन पवित्र कर येई तुमार गुण. की गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर एखादा व्यक्ती पावन होतो, पण अशा महान वैष्णवांच्या दर्शनानंतरच व्यक्ती शुद्ध होऊन जातो. त्यामुळे आपण आपलं हे सर्वांचं खरोखर सौभाग्य आहे की प्रभुपादांसारख्या या महान वैष्णवांनी दिलेल्या आंदोलनामध्ये आपल्याला राहण्याचं एक सौभाग्य मिळालेलं आहे. तर तेव्हा जो जीवनाचा सार आहे किंवा भक्तिमय जीवनाचा जो खरा सार आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये रममान राहणं, भगवंतांच्या नामस्मरणामध्ये रममान राहणं, हे कधी शक्य होतं? म्हणून भक्तिविनोद ठाकूरांनी या भजनामध्ये वारंवार तेच शब्द वापरलेले आहेत की जोपर्यंत आपण नम्र होत नाही तोपर्यंत भगवत भक्तीची भावना समजून येणार नाही आहे. आणि म्हणून हे जर आपण बघितलं की ज्या भजनामध्ये भक्तिविनोद ठाकूर शेवटचे चार गुण सांगतायत, दैन्य दया अन्य माने प्रतिष्ठार वर्जन चारी गुणे गुणी है करह कीर्तन, की कोणता व्यक्ती कीर्तन करत राहतो जो नम्र आहे, जो करुणाशील आहे, जो नेहमी इतरांना आदर देतो आणि ज्याच्या हृदयामध्ये दंभ किंवा अभिमान नाही आहे, असाच व्यक्ती कीर्तन करत राहू शकतो. आणि श्रील प्रभुपाद हे एक आदर्श उदाहरण आहेत की कशा पद्धतीने श्रील प्रभुपादांच्या हृदयामध्ये हा दंभ नव्हता आणि प्रभुपाद नेहमी नम्र भावनेमध्ये राहायचे. एकदा एक कुटुंब श्रील प्रभुपादांच्याकडे आलेलं होतं, पाश्चात्य देशातली कथा आहे, दोघेही पाश्चात्य होते आणि त्यांना रास लिलेबद्दल ऐकायचं होतं. आणि मग ते प्रभुपादांच्याकडे आले, प्रभुपादांच्या खोलीमध्ये आले आणि मग प्रभुपादांना प्रभुपादांच्या समोर बसून म्हणाले की प्रभुपाद आज आम्हाला कृष्णकथा ऐकायची आहे. प्रभुपाद म्हणाले कोणती कथा ऐकायची आहे? मग त्यामुळे आम्हाला रासलीला ऐकायची आहे. मग प्रभुपाद आता काय म्हणा, ठीक आहे म्हणाले प्रभुपाद, म्हणाले आपण निश्चित कृष्णलीला करू पण मी रासलीलेवरती बोलण्यासाठी योग्य नाही आहे. प्रभुपाद असं म्हणत नाहीत की तुम्ही योग्य नाही आहे श्रवण करण्यासाठी, प्रभुपाद म्हणतात की रासलीला कथा सांगण्यासाठी मी योग्य नाही आहे, त्यामुळे मी रासलीलेवरती बोलणार नाही, श्रीकृष्णांच्या दुसऱ्या लीलेवर आपण चर्चा करू. म्हणजे आपण पाहतो की ज्या श्रील प्रभुपादांनी एवढ्या भागवताचं लिखाण केलं, चैतन्य चरितामृताचं लिखाण केलं, ज्या भागवतामध्ये सगळ्या लीलांचं वर्णन म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या अवतरणापासून ते रास लिलेपर्यंतच्या सगळ्या लीला प्रभुपादांनी ज्यामध्ये लिखाण केलेलं, असे प्रभुपाद म्हणतायत की मी रासलीलेवरती बोलण्यासाठी योग्य असा नाहीये. मग आपण कोण आहोत? मग तेव्हा आपण हे ह्याचा सार काय आहे बरं, की या आचार्यांच्या जीवनामध्ये असणारी जी नम्रता आहे तो हा सार आहे. आज नम्रतेशिवाय काहीच नाही. म्हणून भक्तिमय जीवनामध्ये व्यक्ती तेव्हाच पुढे जाऊ शकतो, भक्तिविनोद ठाकूर मुद्दामून या ठिकाणी वर्णन करतात, तेव्हाच त्याला हरिनामामध्ये रुची येऊ शकते, तेव्हाच त्याला संकीर्तन यज्ञामध्ये रुची येईल, तेव्हाच त्याला सेवेमध्ये रुची येईल. कधी? जेव्हा दैन्य दया अन्य माने प्रतिष्ठार वर्जन, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जीवनामध्ये निघून जातील तेव्हा तो व्यक्ती कायमस्वरूपी भगवंतांच्या शुद्ध सेवेमध्ये राहू शकतो. म्हणून आजचा हा सार काय आहे या ठिकाणी, आजच्या या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद संकीर्तन यज्ञाचं वर्णन करतायत. संकीर्तन यज्ञ हा किती महत्वाचा आहे आणि तो संकीर्तन यज्ञ आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी काय काळजी घ्यायची आहे ते भक्तिविनोद ठाकूरांनी आजच्या या भजनामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून की अशा महान भक्तांच्या संघामध्ये जर आपण राहू, की ज्या महान भक्तांना आधीच या नाम संकीर्तनाबद्दल रुची आहे, हरिनामाबद्दल रुची आहे, की ज्यांच्या हृदयामध्ये मान प्रतिष्ठा दंभ या गोष्टींनी कधीच स्पर्श केलेला नाही आहे, अशा लोकांच्या जर संघात राहू तर मग आपोआप आपल्याला देखील हरिनामामध्ये रुची येईल आणि जे संकीर्तन आंदोलन जे सांगितलेलं आहे त्यामध्ये आपल्याला रुची येईल आणि आपलाही उद्धार चांगला होऊ शकेल. हरे कृष्णा हरे कृष्णा.